इयोब अध्याय 3। यानंतर योबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला। तो योब म्हणाला, मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट हो, मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म हो, तो दिवस अंधकारमय हो, देवाला त्याचे विस्मरण हो, त्यावर सूर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते। मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजतो। ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो। ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेव, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पाहो, महिन्याच्या तिथीत तिची गंती न हो, पहा ती रात्र फलित न हो, तिच्यातून आनंदाचा ध्वनी न येव। जे लव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत ते त्या दिवसात शाप देव, त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत, तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, त्याच्या पापण्यास वृषकालाचे दर्शन न घडो, कारण तिने माझ्या जननीचे उदरद्वार बंद केले नाही, आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपविले नाही। उदरातून बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही, माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही, तिच्या मांड्यांनी माझा स्वीकार का केला, किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्वीकार का केला, तर मी आता निश्चित खाली पडून राहिलो असतो, मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो। पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार ज्यांनी आपल्यासाठी कबरा बांधल्या त्या आता उद्ध्वस्त झाल्या आहेत, किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुपयांनी भरली त्याच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते। कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा प्रकाश न पाहिलेले अर्भक मी असतो तर बरे झाले असते। तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात, तेथे दमलेल्यांना आराम मिळतो, तिथे कैदी सहज एकत्र राहतात, तेथे त्यांना गुलाम बनवण्याचे ओरडणे ऐकू येत नाही, लहान आणि थोर तेथे आहेत, तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत। दूरदर्शेतील लोकांस प्रकाश का दिला जातो, जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते, ज्याला मरण पाहिजे त्यास मरण येत नाही। दुःखी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो, त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षित होतात, त्यास अति आनंद होतो। ज्या पुरुषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुंपणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो, मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत, माझे कनने पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे, ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात, मी ज्याला भेलो तेच माझ्यावर आले, मी निश्चित नाही, मी स्वस्थ नाही आणि मला विसावा नाही, तरी आणखी पीडा येत आहे।